ओद्याय सहा त्या दिहा माय बोर सुथवणारा आकडो वाचतो चाल्यो तोवे हेलननी बोली बोलणारा इब्री लोकहा विरुद्ध कुरकुर जाये काहका दिनाई वाटे माने त्याहा रांडाली बाईहेल पुरो वाटो नाय मिळे तोवे बारा प्रेषिताहाय बादा चेलहाल त्याहा पा हादी नाख्याका आमहाय देवा वचने आखना सोडीन पांगाते सेवा कोजे ई हरा नाय त्या हाटी बहाय तुमा तुम्हा माने देवा आत्मे को एन ओकले कोय पुरे होडे हा ताब्रुदार माहे होदी काढा त्याहाल आमा या कामावो नेमहू एन आमा प्रार्थना एन देवा वचना सेवामाय लागला रहू ए गोठ बादा लोखाल पोटी एन त्याहाय बोर से कोय एन देवा आत्मे कोय पुरे होडे हात माहे स्टेपन फिलिप प्रखुर निकानूर तिमोन पारमिना एन यहुदी जायलो निखलाव अंतिखिया माने यहा निवड कोई त्याहाल त्याहाय प्रेषिता आघाडी उभा कोया एन त्याहे प्रार्थना कोईन त्या उपे आत थोव्या तो वे देवा वचन फैलाता गोया एन यरुशलेम माय चेल्हा आकडो वाचतो गयो एन याजक लोखा मान्या खूब लोखाय बोरसो थोव्यो स्टेपन देवा माया एन देवा गोत्यो को पुरो इन लोखा माय मोठे कामे एन नोवाय गोठी कोय लिबरतीन आखली सोबाय माय कुरनेकार एन अलेक्सांद्री सेरा मान्या यहुदी लोक आता एन किलिकिया एन आशिया देशा मान्या कोलाक यहुदी लोखाय उठीन स्टेपना विरुद्ध कोईन त्या अरे बोलचाल कोई पेन तो जे ओकले कोई एन जे आत्मे को बोले त्याल त्या लोखाल जवाब देतो एनो नाय तोवे त्याहाय कायिक लोखाल चेतवीन आख्या का तुमा एहको आखा का आम हाय त्याल मोशे एन देवा विरुद्ध बोलताओ नाय हा एहको आखीन लोखाल एन वडील लोखाल एन शास्त्री लोखाल चेताव्या त्या हटी त्या स्टेपनावो चाली येना एन त्याल ओट कोई न्याय सुबाईमा ले गोया एन त्याहे खोटा पुरावा उभा कोया त्याहे आख्या का ई माहू या चोखा देवळा एन मोशे उकमा विरुद्ध बोलना सोडे नाय काका आ मात्याल एको बोलता हो नाय हका ओ नासोरी ईसू या चोखा देवळाल मुडी टाकी एन मोशे आपा लावी देनला नियम बदली टाकी तोवे ज्या न्याय सुबाईमा बोठला होता त्या बादा त्या असे योगसार नजर लावी नयेत तोवे त्याहाल त्यामुळे देवा दूता हरका देखाया